आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपणार. प्रमुख पक्षांच्या अनेक उमेदवारांचे अर्ज दाखल. इंडिया आघाडीमध्ये प्रधानमंत्री पदाबाबत अजून चर्चा झालेली नसल्याचं शरद पवार यांचं प्रतिपादन. तर राहुल गांधी प्रधानमंत्री होतील असा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा. आणि कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपणार आहे, त्यामुळे अर्ज भरण्याची लगबग उमेदवारांमध्ये सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तर काँग्रेसचे भूषण पाटील यांनी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब आणि माजी मंत्री अस्लम शेख यांच्यासह महाविकास आघाडीतले हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. आयात केलेला उमेदवार आणि स्थानिक उमेदवार अशी ही लढाई असल्याचं भूषण पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तर अमोल कीर्तिकरांचा विजय केवळ जाहीर व्हायचा राहिला आहे असं अनिल परब यावेळी म्हणाले. कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढलेल्या प्रचंड रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे आणि महायुतीतल्या मित्रपक्षांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 5 लाखांच्या मताधिक्याने डॉ श्रीकांत शिंदे निवडून येतील आणि 5 वर्ष सेवा करतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. पालघर लोकसभा मतदारसंघासाठी आज महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनीर भुसारा, कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले इत्यादी उपस्थित होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात मोठ्या संख्येने एकत्रित येऊन महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन करत आज भारती कांबडी यांनी आपला अर्ज दाखल केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या डॉ भारती प्रवीण पवार यांनी आज आपला अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ राहुल आहेर, सुहास कांदे इत्यादी नेते उपस्थित होते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं भारत पवार यांनीही आज अर्ज भरला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातले शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी आज शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच छगन भुजबळ, गिरीश महाजन, संजय शिरसाट, नरहरी झिरवळ इत्यादी सहभागी झाले होते. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आज भीमसेना या पक्षाच्या वतीनं मुकीमुद्दीन शेख यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केलं. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पार्टीचे उमेदवार शिवाजी पाटील यांनी आज धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. नंदुरबारमध्ये डॉ हिना गावित यांच्या प्रचारासाठी येत्या 7 मे रोजी प्रधानमंत्री मोदी सभा घेणार असून या सभेला 1 लाखाहून अधिक लोकांची गर्दी होईल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या आज झालेल्या नमो संवाद बैठकीत ते बोलत होते. स्थानिक पातळीवर पक्ष कार्यकर्त्यांमधले मतभेद आता मिटले असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तयार असेल तर एकत्र निवडणूक लढवण्याची इच्छा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. ते आज लातूरमध्ये वंचित आघाडीचे उमेदवार नरसिंह उदगीरकर यांच्या प्रचारासाठी आले असता बातमीदारांशी बोलत होते. भाजपा शिवसेनेचं लुटुपुटूचं भांडण सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत जाणार नाही याची खात्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप महाराष्ट्राला दिलेली नाही असं ते म्हणाले. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. इंडिया आघाडीमध्ये प्रधानमंत्री पदाबद्दल अजून चर्चा झालेली नाही, पुरेसं संख्याबळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, त्यामुळे इंडिया आघाडी अस्थिर सरकार देईल असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा चुकीचा असल्याचं शरद पवार यांनी कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत आज सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वर्तणुकीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तरुणांचाही त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यातल्या लोकसभा निवडणुका 5 टप्प्यात घेण्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षाला अधिकाधिक ठिकाणी प्रचाराची संधी मिळावी म्हणून जाणीवपूर्वक राज्यातली निवडणूक लांबवल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान इंडिया आघाडीची सत्ता आल्यावर राहुल गांधी प्रधानमंत्री होतील असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल लातूरमध्ये केला. महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यातल्या सर्व जागांवर विजयी होतील असंही ते म्हणाले. सध्याच्या प्रधानमंत्र्यांना स्वातंत्र्य चळवळीची कोणतीही पार्श्वभूमी नाही, परंतु ते नेहरूंवर टीका करत असतात असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. सध्याचं सरकार लोकशाही राज्यामध्ये अनेकांना कारण नसताना तुरुंगात टाकत आहे. देशाच्या भविष्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणलं पाहिजे असं आवाहन शरद पवार यांनी केलं. गेल्या 10 वर्षात सांगलीच्या खासदारांनी काम केलं असतं तर आता योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांना सभा घ्याव्या लागल्या नसत्या असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत या सभेत म्हणाले. महायुतीचे अहमदनगरचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 7 मे रोजी सावेडी इथं सभा घेतील अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली आहे. प्रधानमंत्री मोदी यांची सभा नगरमध्ये 6 मे रोजी होणार होती, मात्र त्यांचा महाराष्ट्र दौरा एक दिवस पुढे गेल्याने ही सभा आता 7 मे रोजी होणार आहे. जालना जिल्ह्यातल्या रस्त्याच्या विकासाकरता आपण शासनाकडून 6,000 कोटींचा निधी आणला असल्याचं महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. जालना जिल्ह्यात रामनगर इथं झालेल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. नवी मुंबईतले भाजपाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अशा सुमारे 64 जणांनी आपले राजीनामे पक्षाचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्याकडे सादर केले आहेत. महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांची आज भेट घेतली. त्यांच्याबरोबर आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते. ही बैठक सुरु असतानाच दुसरीकडे हे राजीनामे देण्यात आले. जाहिरातींद्वारे, सर्वेक्षणाद्वारे किंवा एप्सच्या माध्यमातून निवडणुकीनंतरच्या लाभार्थी केंद्रित योजनांसाठी नामनोंदणी करण्याच्या कृती तात्काळ बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं आज सर्व राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांना दिले. अशा कोणत्याही भविष्यकालीन योजनांसाठी नामनोंदणी करण्यामुळे मतदारांना प्रलोभनं दाखवली जाऊन निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा जाहिराती दिसल्यास जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यावर योग्य ती कारवाई करावी असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या 3,617 मतदान केंद्रांवरच्या स्वच्छता मोहिमेला आज सुरुवात झाली. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बोरामणी इथल्या मतदान केंद्र परिसरात स्वतः हातात झाडू घेऊन या स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. महिला क्रिकेटमध्ये आज बांगलादेशात सिलहट इथं झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात भारतानं बांगलादेशावर 7 गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आणि बांगलादेशाचा डाव 8 बाद 117 धावांवर रोखला. स्मृती मंधाना, शेफाली वर्मा यांनी दिलेल्या 91 धावांच्या भागीदारीमुळे भारताने विजयी लक्ष्य 2 गड्यांच्या मोबदल्यात 19व्या षटकातच पार केलं. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये हवामान कोरडं राहील. कोकणातल्या तुरळक क्षेत्रामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील तर मराठवाड्यातल्या तुरळक ठिकाणी रात्री उष्णता वाढेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर थोड्याच वेळात हा सामना सुरु होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपणार. प्रमुख पक्षांच्या अनेक उमेदवारांचे अर्ज दाखल. इंडिया आघाडीमध्ये प्रधानमंत्री पदाबाबत अजून चर्चा झालेली नसल्याचं शरद पवार यांचं प्रतिपादन. तर राहुल गांधी प्रधानमंत्री होतील असा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा. आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार। Thank you.